नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसंच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करण्याला अमेरिकेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करायला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. भारत, जपान आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र काही देशांचा या नवीन संशोधन परिषदेला विरोध आहे. कोलकाता आर्जिका रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेलं आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधींनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत कामावर रुजू व्हावं अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपनं तीव्र भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपा पक्ष आज याविरोधात आंदोलन करणार आहे. काँग्रेस हटाओ आरक्षण बचावचा अशी हाक भाजपनं दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत 1,20,000 अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीनं राज्यात एकूण 50,000 योजनादूतांची 6 महिन्यांसाठी निवड केली जाणार असून या योजनादूतांना दरमहा 10,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलानं जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोल्हापूरच्या सीमा बायोटेक आणि भारत सरकारच्या इंडियन काउन्सिल फॉर एग्रीकल्चर रिसर्च सेंटर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन आणि प्रशिक्षण मिळावं या हेतून या दोन संस्थांशी करार करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात धाटा एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास 1 किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहोचला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बुलडाणा जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातली एक महिला घरून शेताकडे निघाली असताना विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत खामगाव तालुक्यातल्याच 8 वर्षीय यश बोदडे हा मुलगा आपल्या घराजवळ खेळताना पुलावरून नदीपात्रात पडला. वाहत्या पाण्याच्या प्रवाहानं वाहत जाऊन त्याचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातल्या जहागीरपूर इथल्या एका 14 वर्षीय मुलाचा नदीपात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला. चेन्नई इथं सुरू असलेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ गट एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत 9 सुवर्णपदकं पटकावली. भारताच्या अनिशानं थाळीफेक प्रकारात पहिलं सुवर्णपदक जिंकलं तर 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत नीरू पाठकनं देखील सुवर्णपदकाची कमाई केली. ब्रुसेल्स इथं आजपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपल चेस धावपटू अविनाश साबळे करणार आहेत. सध्या 14व्या क्रमांकावर असलेला अविनाश आज अंतिम फेरीत पदार्पण करेल. पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी 2 दरवाजे आज बंद करण्यात आले असून विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या 4 दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.